ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकताय.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 हेरांकूळ.